आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या.
आकाशवाणी नागपूर हेमांगी कुळकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज 78व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशवासियांना संबोधित करणार. उद्या मुख्य ध्वजारोहण पंतप्रधानांच्या हस्ते लाल किल्ल्यावर होणार संपन्न. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना शौर्य पदक, विशेष सेवा पदकं जाहीर. गडचिरोली जिल्ह्यातील 17 पोलीस अधिकारी आणि शिपायांना राष्ट्रपतींचं शौर्य पदक. हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत अरुणाचल प्रदेशात 6000 फूट तिरंगा ध्वज घेऊन निघालेल्या रॅलीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं कौतुक. विदर्भासह नागपुरात देखील अभियानाचा उत्साह. आणि विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी हाच आमचा चेहरा असून निवडणुकीनंतर सर्वसहमतीनं मुख्यमंत्री ठरवण्यात येणार असल्याचं काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं प्रतिपादन. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज 78व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशवासियांना संबोधित करणार आहे. आकाशवाणीच्या देशभरातल्या सर्व केंद्रांवरून तसंच दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून संध्याकाळी 7 वाजता हे भाषण आधी हिंदी आणि त्यानंतर इंग्रजी भाषेत प्रसारित केलं जाईल. त्यानंतर दूरदर्शनच्या प्रादेशिक वाहिन्यांवरून प्रादेशिक भाषांमध्ये राष्ट्रपतींचं भाषण प्रसारित होईल. आज रात्री 9:30 वाजता हे संबोधन आकाशवाणीवरून प्रादेशिक भाषांमध्ये प्रसारित केलं जाईल. संध्याकाळी 7 वाजता राष्ट्रपतींचं संबोधन प्रसारित होणार असल्यानं आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र आज संध्याकाळी 7:15 वाजता प्रसारित होईल. 78वा स्वातंत्र्यदिन उद्या देशभरात साजरा होणार असून दिल्लीतल्या लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी ध्वजारोहण करतील. त्यानंतर ते देशाला संबोधित करतील. यंदाच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याची संकल्पना विकसित भारत अशी आहे. स्वातंत्र्यदिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी केंद्र सरकारनं देशभरातल्या विशेष पाहुण्यांना आमंत्रित केलंय. यामध्ये महाराष्ट्रातल्या 123 हून अधिक व्यक्तींचा समावेश आहे. यात विशेष आमंत्रितांसह महिला, युवक, शेतकरी, आदिवासी, क्षेत्रीय अधिकारी आणि विविध सरकारी योजनांचे लाभार्थी, माय जीओव्ही स्वातंत्र्यदिन प्रश्नमंजुषेचे विजेते आणि नीती आयोगाच्या विशेष आमंत्रितांसह समाजातल्या विविध घटकांचा समावेश आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना शौर्य पदक, विशेष सेवा पदकं जाहीर झाली. यामध्ये राष्ट्रपती शौर्य पदक तेलंगणा पोलीस विभागातले मुख्य हवालदार चादवू यदैया यांना जाहीर झालंय. याशिवाय 213 जणांना शौर्य पदकं जाहीर झाली आहे. यामध्ये राज्यातल्या 17 जणांचा समावेश आहे. 94 जणांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर झालं असून यामध्ये राज्यातल्या चिरंजीव प्रसाद, राजेंद्र डहाळे, सतीश गोवेकर यांचा समावेश आहे. तर 729 जणांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक जाहीर झालंय. यामध्ये राज्यातल्या 29 जणांचा समावेश आहे. नागपूरच्या लकडगंज पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेले अक्षय शुक्ला यांची देखील पोलीस पदकासाठी निवड झालेली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे गेल्या वर्षीच्या गणतंत्र दिनाला देखील त्यांना राष्ट्रपतींच्या पोलीस पदकानं सन्मानित करण्यात आलं होतं. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृह मंत्रालयानं गडचिरोली जिल्ह्यातील 17 पोलीस अधिकारी आणि शिपायांना राष्ट्रपतींचं शौर्य पदक तर एका अधिकाऱ्याला गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक जाहीर केलंय. 2017 ते 2022 दरम्यान कापेवंचा, कवठाराम, मोरमेट्टा, नैनेर इत्यादी ठिकाणी झालेल्या चकमकीत पोलिसांनी 4 नक्षल्यांना कंठस्नान घातलं होतं. या चकमकीत दाखवलेल्या शौर्याची दखल घेऊन शासनानं या 17 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शौर्य पदक जाहीर केलंय. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला गडचिरोली पोलीस दलातील 41 हवालदारांना सहायक फौजदारपदी तर 55 पोलीस नाईक अंमलदारांना हवालदारपदी पदोन्नती मिळाली आहे. पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी शौर्य पदक प्राप्त अधिकारी आणि शिपाई तसंच पदोन्नत कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलंय. हर घर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा अभियानाअंतर्गत अरुणाचल प्रदेशात 6000 फूट तिरंगा ध्वज घेऊन निघालेल्या रॅलीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं. अरुणाचल प्रदेश ही देशभक्तीची भूमी असून राज्याच्या सांस्कृतिक वारशात ते स्पष्टपणे प्रतिबिंबित होतं असं मोदींनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. घरोघरी तिरंगा अभियानासाठी जनतेचा उत्साह पाहून आपल्याला आनंद होत असल्याचंही ते म्हणाले. हर घर तिरंगा मोहिमेनिमित्त देशभरात उत्साहाचं वातावरण असून तिरंगा यात्रा, सेल्फी आणि तिरंगा रॅलींचा जल्लोष सुरू आहे. नागपूर विधानभवन इथं आकर्षक तिरंगी रोषणाई करण्यात आली आहे. याशिवाय सरकारी, खासगी इमारती आणि घरांवर राष्ट्रध्वज लावण्यात आले आहे. प्रसिद्ध विक्रमवीर शेफ विष्णू मनोहर यांनी हर घर तिरंगा अभियानाबद्दल आवाहन केलंय.
नमस्कार, मी विष्णू मनोहर आणि तुम्हाला सर्वांना 15 ऑगस्टच्या खूप खूप शुभेच्छा. 15 ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन आणि आपल्याला तसा अभिमान आहे सगळ्यांना. आणि यामुळेच गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने एक अभियान चालवलं आहे हर घर तिरंगा। तर या अभियानाला आपल्याला प्रतिसाद देत आणि आपण मनापासून काहीतरी करत आपल्या घरावर तिरंगा लहरवायचा आहे, आपल्या प्रतिष्ठानावर तिरंगा लावायचा आहे आणि 15 ऑगस्टला तो उत्साहात साजरा करायचा आहे। कराल ना? मी पण माझ्या घरावर माझ्या दुकानावर तिरंगा लावणार आहे आणि तुम्ही पण तो नक्की लावाल याची मला खात्री आहे। हर घर तिरंगा, घर घर तिरंगा।
दरम्यान हर घर तिरंगा उपक्रमात आज बुलडाणा जिल्हा प्रशासनातर्फे तिरंगा प्रभात फेरी काढण्यात आली। यात शहरातील 7 शाळांतील 2000 हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते। जिजामाता प्रेक्षागार इथं जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनी तिरंगा प्रभात फेरीला हिरवी झेंडी दाखवली। उद्या स्वातंत्र्यदिनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात मुख्य ध्वजारोहण संपन्न होणार आहे। तर नागपूर महानगरपालिकेच्या मुख्यालयात सकाळी 8:05 आयुक्त आणि प्रशासक डॉ अभिजित चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे। भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आयसीएमआर आणि पॅनेशिया बायोटेक यांनी भारतात डेंग्यू आजाराच्या लसीच्या पहिल्या टप्प्यातील तिसरी अर्थात रुग्णांवरील प्रत्यक्ष चाचणी सुरू करण्याची घोषणा केली आहे। या महत्वाच्या चाचणीमुळे स्वदेशी निर्मित टेट्रावॅलंट डेंग्यू लस डेंगी ऑल या लसीच्या परिणामकारकतेचं मूल्यमापन होऊ शकेल। पंडित भागवत दयाल शर्मा पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस रोहतक इथं आज या चाचणीतल्या पहिल्या सहभागीला लस देण्यात आली। या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणीची सुरुवात डेंग्यू विरुद्धच्या लढ्यात महत्वपूर्ण प्रगती दर्शवते। या सर्वव्यापी आजारापासून आपल्या नागरिकांचं संरक्षण करण्याची आमची बांधिलकी त्यातून प्रतिबिंबित होत असून लस संशोधन आणि विकासामध्ये भारताच्या क्षमतांना अधोरेखित करते अशी प्रतिक्रिया केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री JP नड्डा यांनी व्यक्त केली। शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीनं चित्रपट सृष्टीसाठी पुरस्कारांची घोषणा आज सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे। चित्रपती व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांना जाहीर झालाय। तर राज कपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना जाहीर झालाय। चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार लेखक दिग्दर्शक तसंच अभिनेता दिग्पाल लांजेकर यांना जाहीर झालाय। तर राज कपूर विशेष योगदान पुरस्कार ज्येष्ठ लेखक दिग्दर्शक संकलक N चंद्रा यांना जाहीर झालाय। या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात। महाराष्ट्रातील शेतकरी तरुण गरीब आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देणं ही काँग्रेसची भूमिका आहे। त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून विधानसभेच्या निवडणुकांना सामोरे जाणार आहोत। निवडणुकीनंतर सर्व सहमतीनं मुख्यमंत्री ठरवू, महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि महाराष्ट्र वाचवणं ही काँग्रेसची प्राथमिकता आहे असं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलंय। नागपूर इथं प्रसारमाध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की युती सरकारनं मुंबईसह महाराष्ट्र विकायला काढलाय, विशिष्ट उद्योजकांना महत्वाच्या जमिनी कवडीमोल भावानं दिल्या जात असून महाराष्ट्राची लूट सुरू आहे असा आरोप त्यांनी केला। राहुल गांधी यांच्या भारत जोडो आणि भारत जोडो न्याय यात्रेमुळे लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेस पक्षाला चांगलं यश मिळालं, पण विधानसभेची लढाई सोपी नाही, त्यामुळे गाफील राहू नका। महाराष्ट्राची निवडणूक देशासाठी महत्वाची असून राज्यातील सत्ता बदलाचे हादरे दिल्लीलाही बसणार आहे असं प्रभारी रमेश चेन्नीथला म्हणाले। विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी अमरावती इथं अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्याची बैठक संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते। मागील अनेक वर्षांपासून आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या एसटी महामंडळातील 31 विभागांपैकी 18 विभागांनी जुलै महिन्यात नफा कमावलाय। यंदा एप्रिल ते जुलै दरम्यान मागील वर्षीच्या तुलनेत 131 कोटी रुपयांनी तोटा कमी झालाय। भंडारा जिल्ह्यात पारंपरिक धान उत्पादनाला पर्याय म्हणून आणि शेतकऱ्यांना चांगलं आर्थिक उत्पन्न मिळण्यासाठी शिंगाडा शेती हा पर्याय असून या शेतीसाठी आवश्यक ते प्रशिक्षण शेतकऱ्यांना देण्यात येईल, त्यावरील प्रक्रिया उद्योगासाठी प्रोत्साहन देण्यात येईल असं पालकमंत्री डॉ विजयकुमार गावित यांनी सांगितलंय। आज उद्या आणि परवा विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये हवामान सामान्य राहणार आहे। या 3 दिवसात कोणताही सतर्कतेचा इशारा देण्यात आला नसून काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी अत्यंत हलक्या पावसाची शक्यता आहे। दरम्यान दुपारी आज नागपुरात पावसाच्या सरी बरसल्या। मलेरिया आणि हिवतापासोबत आता अकोला जिल्ह्यातही काही भागात मागील काही दिवसांपासून चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्यानं जिल्ह्यातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन आरोग्य विभागाच्या वतीनं करण्यात आलंय। शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज 78व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशवासियांना संबोधित करणार। उद्या मुख्य ध्वजारोहण पंतप्रधानांच्या हस्ते लाल किल्ल्यावर होणार संपन्न आणि स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना शौर्य पदक विशेष सेवा पदकं जाहीर। गडचिरोली जिल्ह्यातील 17 पोलीस अधिकारी आणि शिपायांना राष्ट्रपतींचं शौर्य पदक। याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं। नमस्कार।